प्रश्न क्रमांक 91, विभूती महापुरुष युगपुरुष अवतार ईश्वर यात काय फरक आहे?
यांच्यामधील अंतर सामर्थ्याच्या शक्तीच्या व सद्गुणांच्या प्रमाणांचे आहे. विभूती ही पहिली पायरी, ईश्वर हे अंतिम शिखर, इतर सगळे याच्यामध्ये असतात. समाजहित लोककल्याण यासंबंधीच्या कर्तृत्वाच्या मापाने किंवा आदर्श ध्येयनिष्ठ जीवनाच्या प्रकटीकरणाने या मोठ्या व्यक्तींची विभूतीपासून अवतारापर्यंत प्रतवारी लावावी.